आजचे दैनिक सुभक्ती परबोध 6 नोव्हेंबर. एकमेकांवर आनंदाने प्रीती करा. हे मनुष्य, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. 6:8. एखाद्या व्यक्तीला असे सांगण्यात आल्यामुळे की जेव्हा त्याला आनंद प्राप्त होतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीस आनंदाची प्राप्ती होईल, म्हणून आपण प्रेमास पात्र नाही असे कोणालाही कधीही वाटले नाही. आवडीने दया करणे मला आनंद देतो या आधारावर दयाळूपणाचे समर्थन करत असताना माझ्यावर कधीही स्वार्थीपणाचा आरोप करण्यात आलेला नाही. या उलट कुरकुर न करता करण्यात आलेली प्रीतीची कृत्य अस्सल असतात आणि ना खुशीने दया करण्याचा योग्य पर्याय तटस्थपणे किंवा कर्तव्यबुद्धीने दया करणे नसून तर आनंदाने दया करणे हा आहे. अस्सल प्रीतीने भरलेले परिपूर्ण अंतकरण दयाळूपणामध्ये आनंद करते. 6:8. ते फक्त दया करत नाही, ख्रिस्ती पूर्णानंद हे सत्य विचारात घेण्यास भाग पाडते. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. 1 योहान 5:2-4. ही वाक्य उलट क्रमाने वाचा आणि तर्कावर लक्ष द्या. प्रथम, जेव्हा आपण देवापासून जन्मलेले असतो तेव्हा आपल्याला ह्या जगावर जय मिळवण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या आज्ञा कठीण नाही या कथनासाठी पार्श्वभूमी किंवा आधार म्हणून ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणण्यात आली आहे. तर मग देवापासून जन्मलेले असल्यामुळेच आम्हास असे सामर्थ्य प्राप्त होते ज्याद्वारे आपण जगाच्या तिरस्कारावर विजय मिळवतो आणि देवाची इच्छा पाळतो. यापुढे आपल्यासाठी त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, तर ते आपल्या अंतकरणाचे मनोदय व आनंद आहेत. ही परमेश्वराची खरी प्रीती आहे. केवळ आपण त्याच्या आज्ञांचे पालन करतो असे नाही, तर आता त्या कठीणही नाही. मग दुसऱ्या वचनात असे सांगितले आहे की देवाच्या मुलांवर आपण जी प्रीती करतो तिच्या खरेपणाचा पुरावा म्हणजे देवावर प्रीती करणे हा आहे. देवाच्या मुलांवर प्रीतीविषयी हे आपल्याला काय शिकवते? ज्या अर्थी देवावर प्रीती करणे हे कठीण काम जाणवत नसून आनंदाने त्याची इच्छा पूर्ण करणे आहे, आणि देवावर प्रीती ही देवाच्या मुलांवर आमच्या प्रीतीचे मोजमाप आहे. त्या अर्थी देवाच्या मुलांवरील आपली प्रीती ही देखील ना खुशीने नव्हे तर आनंदाने केली गेलेली असली पाहिजे. ख्रिस्ती पूर्णानंद म्हणजे प्रामाणिकपणे केलेल्या प्रीतीची सेवा, कारण तो पूर्णानंद आम्हास ना खुशीने आज्ञापालन करण्यास नाही तर आनंदाने आज्ञापालन करण्यास आवडून